श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. निवडणूक आयोगानं आज उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. येत्या 7 ऑगस्टला निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत राहील तर 9 सप्टेंबरला मतदान होणार आहे. जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे. बँकिंग क्षेत्रात प्रशासकीय सुधारणांसाठी तसंच ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना अधिकाधिक संरक्षण देण्याच्या उद्देशानं बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम 2025 आजपासून लागू झाला. हा कायदा यावर्षी 15 एप्रिलला अधिसूचित करण्यात आला होता. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. टिळक स्मारक ट्रस्टतर्फे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात 33.5 रुपयांची घसरण झाल्याची घोषणा तेल विपणन कंपन्यांनी आज केली. त्यानुसार मुंबईत या सिलेंडरची किंमत 1,583 रुपये असेल. अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 5व्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशीही भारताला पहिला डाव 224 धावात आटोपला. करुण नायरच्या 57 धावा ही भारताच्या डावातली सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. इंग्लंडतर्फे गस अॅटकिन्सननं 5 तर जोश टंगनं 3 गडी बाद केले. इंग्लंड संघाचा पहिला डाव सुरू झाला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 586 अंकांची घसरण झाली आणि तो 80,600 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 203 अंकांची घसरण नोंदवत 24,565 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.